श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पादवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक दुसरा समास नवमा सुरू आहे, विरक्त लक्षणे, त्याच्यातली काही लक्षणं झाली आहेत, बाकीचे लक्षणं आज आपण पाहणार आहोत। समर्थांसारखा महापुरुष कशा तऱ्हेचं जीवन घडलं आणि पुढे काय करावं हे ते सांगताय। इथं म्हणतात बहुतांश करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार, भलेपणा जो लुप्त झालेला आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा। काय केलं असता लोक भला म्हणते, आणि लोक ह्याचा अर्थ सुद्धा सामान्य लोक नव्हे, सज्जनांनी भला म्हटलं पाहिजे, संतांनी भला म्हटलं पाहिजे, जी चांगली व्यक्ती आहे ती काय म्हणते ह्याला महत्व आहे, सामान्य व्यक्ती काय म्हणते याला महत्व नाही। म्हणून स्तुती जरी केली तरी स्तुती कुणी केली, निंदा केली तरी निंदा कुणी केली त्याच्यावर त्याचं मोल अवलंबून आहे, लक्ष द्यायचं का नाही द्यायचं। स्तुती केली तरी सज्जनाने केली तर विचार करावा की आपलं चांगलं चाललंय काम, तर त्याप्रमाणे करायला हरकत नाही। दुर्जनाने निंदा केली असेल तर लक्ष देण्याचं कारण नाही, सज्जनाने सांगितलं तर बघा। म्हणून भलेपणा हा लक्षात आला पाहिजे आणि त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे। पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा, पुण्यमार्गाचा विस्तार बलाने करावा लागतो, प्रयत्नपूर्वक करावा लागतो। पाप मार्गाचा विस्तार करायला वेळ लागत नाही, पाण्याचा ओघ खाली आहे, मनाचा रजोगुण आहे, खाली जाणं अवघड नाही आहे, माणसाला बिघडणं अवघड नाही आहे, चांगलं होणं अवघड आहे। त्यामुळे पुण्य मार्गाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, समजून घ्यावं लागतं, त्या दिशेनं कष्ट करावे लागतात, तन मन धन झिजवावं लागतं। पुण्य मार्गाचा विस्तार बळेची करावा, आणि हा पुण्य मार्ग आहे त्याचा परिणाम काय होतो हेही लोकांच्या मध्ये समजून दिलं गेलं पाहिजे। तशी उदाहरणं त्यांच्या समोर असली तर लक्षात येतं की ह्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, आणि हा दुसरा जो मार्ग आहे हा सुरुवातीला जरी चांगला वाटला तरी परिणामी हा घात करणार आहे, विष देणार आहे, आणि म्हणून त्याच्याबद्दलची जाणीव करून देण्याचं काम करायचं आहे। स्नान संध्या जपत ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्य नेम पवित्रपण या सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी, अंतर शुद्ध असावे, अंतर बाह्य शुचिता पाहिजे। त्याला त्यांनी म्हटलाय सोन्याचा कलश असावा आणि गंगेनं भरावा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा दिली आहे की आत गंगा आहे आणि बाहेर सोन्याचं पात्र आहे, तसं बाहेरही शुद्ध आहे आणि अंतरही शुद्ध आहे, असं अंतर बाह्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। दृढ निश्चय धरावा, काय करायचं एकदा समजून घेतल्यानंतर त्या मार्गावर चालण्यासाठी असंख्य अडचणी जरी आल्या तरी मी ह्याच मार्गाने जाणार आहे ह्याबद्दल दृढ निश्चय असावा, तो निश्चय डळमळीत होता का म्हणाय, आणि म्हणून पहिल्यांदा विश्वास श्रद्धा आणि मग निष्ठा म्हटलेली आहे। निष्ठा ही डळमळणारी नाही, श्रद्धा डळमळू शकते किंवा विपरीत होऊ शकते, विश्वास तर सकाळी असतो तर दुपारी नसतो अशी शक्यता आहे, पण निष्ठा मात्र पाहिजे। मी तर त्यांनी म्हटलाय दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा। संसार सुखाचा तेव्हाच होतो की जेव्हा त्याच्यामध्ये परमार्थ येतो, परमार्थावर अधिष्ठित जर संसार असेल तर तो संसार एखाद्या झोपडीतला जरी असला तरी सुखाचा होतो। म्हणजे त्याच्या जोडीला समजा जर वैभव असेल आणि परमार्थाचा पाया असेल तर तो सुखाचा त्याला तर होईलच, पण इतर अनेकांना देखील त्या सुखाच्या मार्गावर ठेवण्याची संधी त्याला लाभेल। संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे। आता विश्वजनाचा उद्धार करायचा आपल्या संसर्गाने, याच्यासाठी त्याची तयारी किती असली पाहिजे। दुसऱ्याच्या संसर्गाने हा तर बिघडणारच नाही आहे, जसं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, त्याच्यामध्ये त्याची जी सद्गुरूंची शुद्धी सांगितलेली आहे ती शुद्धी अशी आहे की पाणी सर्व गोष्टींना शुद्ध करतं पण त्यांना शुद्ध करत असताना पाणी मलिन होतं, त्याची अशुद्धी पाण्यामध्ये येते आणि पाण्याला मलिन करते। पण सद्गुरूंची शुद्धी कशी असते, तर कितीही जरी मालिन्य असलेली व्यक्ती त्यांच्या समोर आली तरी ते मालिन्य सद्गुरूंना लागत नाही, तर सद्गुरूंची शुद्धी त्याला लागून तो शुद्ध होण्याची शक्यता आहे. जसं आणखी एक असं म्हटलेलं आहे की मातीमध्ये जर सुगंधी फूल पडलं तर मातीला त्या सुगंधाचा वास येतो, तो सुगंध लागतो, सुगंधाला मातीचा वास लागत नाही. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीमध्ये एवढं सामर्थ्य पाहिजे की माझा तर उद्धार झालेलाच आहे, पण जे विश्वजन माझ्याकडे येतील त्यांनाही उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्याच्या संसर्ग मात्रे त्याच्या संसर्गात आल्यानंतर विश्वजन उद्धरत जातात. हे विश्वजन ह्याचा अर्थ सुद्धा सामान्य जन नव्हे, जो कोणी मुमुक्षू आहे, साधक आहे, तो उद्धरू शकतो, कारण त्याला उद्धरायची इच्छा असते. म्हणून विरक्त असावे, धीर धैर्यवान असतो, कोणतंही संकट आलं तरी डगमगणारा नसतो. त्याचं कारण त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो. मी परमेश्वराचा भक्त आहे याविषयी खात्री असते, आणि मग जे जे काही घडेल ते परमेश्वराच्या इच्छेनं घडत आहे आणि ते माझ्या कल्याणाचंच असणार अशी पक्की खात्री असते, आणि त्यामुळे तो अखंड धैर्याने वागत असतो. विरक्त असावे धीर, विरक्त असावे उदार. उदार ह्याचा अर्थ सुद्धा जे परमेश्वर आपल्याला देतो ते लोकांना देण्यासाठी असतं. स्वामीजी नेहमी म्हणायचे, परमेश्वर आपल्याला जे देतो ना ते दुसऱ्याला देण्यासाठी असतं, आपल्याजवळ साठवायचं नाही आहे ते. मग आपल्याला काय मिळतं असं जर विचाराल तर तो देण्यामधला आनंद जो असतो ना, तो आनंद आपण साठवायचा. एक 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 बिंदू आनंदाचा साठवता साठवता आपला अंतःकरण म्हणजे आनंदाचा सागर व्हायचा आहे, ज्याला व्यापकता आहे, ज्याला खोली आहे आणि जे कधी वाटणारं नाही, असा आनंद समुद्र, आनंद सागर असं व्हायचं आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपणाविषयी. संसारातलं काही बोलायला लागला तर पुरे असं वाटावं, पण निरूपणाविषयी ह्याचा अर्थ परमार्थाविषयी काही बोलायचं असेल, गीता ज्ञानेश्वरीविषयी काही बोलायचं असेल, साधनेविषयी काही बोलायचं असेल, आणि जर कोणी विचारत असेल तर कोणत्याही क्षणी तत्परतेनं बोलावं. एका संतांची अशी गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे दिवसभर लोकांची रांग लागलेली होती, रात्री 12 वाजले, लोक दर्शनाला येतातच आहे, ते थकले दमले आणि अंथरुणावर जाऊन पडले. तेवढ्यात कोणीतरी दाराशी आलं आणि त्यांनी सांगितलं महाराजांची भेट हवी आहे. तर दारावरच्या माणसाने सांगितलं की नाही आता काही शक्य नाही, ते खूप थकलेले आहेत, दमलेले आहेत आणि आता भेट होणार नाही. तर तो म्हणला नाही, मला एकच विचारायचं आहे, माझं ध्यान लागत नाही आहे, तर त्यासाठी काय करावं. ते शब्द त्या संतांच्या कानावर गेले, त्याबरोबर त्यांनी लगेच त्या बाहेरच्या शिष्याला हात मारली आणि त्याला म्हटलं कोण आलंय दारावर, त्याला हात पाठव. तर ते म्हणले महाराज आपण दमलेले. नाही नाही म्हणले, त्याला पाठव, आतापर्यंत जे काही मंडळी येऊन गेली ती सगळी संसारातलं मागत गेली, नाईलाज होता मी, त्यांनाही काहीतरी समाधान होईल असं बोललो, पण खरा हा एकच आलेला आहे त्या हजारातून की ज्याला खरंच परमार्थातलं काही हवाय. गेली ती सगळी संसारातलं मागत गेली, नाईलाज होता मी, त्यांनाही काहीतरी समाधान होईल असं बोललो, पण खरा हा एकच आलेला आहे त्या हजारातून की ज्याला खरंच परमार्थातलं काही हवाय. त्यामुळे माझं दमणं थकणं काही नाही, तो आलाय त्याला येऊ दे. कारण संत जे असतात ते त्यासाठी असतात, परमार्थातलं सांगण्यासाठी असतात, परंतु ते घेणारा मात्र क्वचित एखादा भेटतो, आणि तसा जर भेटला तर त्यांना परम आनंद होतो. ती सगळी संसारातलं मागत गेली, नाईलाज होता मी, त्यांनाही काहीतरी समाधान होईल असं बोललो, पण खरा हा एकच आलेला आहे त्या हजारातून की ज्याला खरंच परमार्थातलं काही हवाय. त्यामुळे माझं दमणं थकणं काही नाही, तो आलाय त्याला येऊ दे. कारण संत जे असतात ते त्यासाठी असतात, परमार्थातलं सांगण्यासाठी असतात, परंतु ते घेणारा मात्र क्वचित एखादा भेटतो, आणि तसा जर भेटला तर त्यांना परम आनंद होतो. चरित्रात अशा पुष्कळ गोष्टी आहेत की त्या संतांच्याकडे कुणीतरी एखादी स्त्री पाठवावी, धन पाठवावं आणि त्याच्यामध्ये ते गुंतायत का बघावं, पण तो जर पक्का असेल तर ह्या कुठल्याही गोष्टीला कुठेही तो गुंतत नाही. ती जर स्त्री आली असेल तर त्यांनी आपल्याला माहिती आहे संतांनी तिला माते म्हणून हात मारलेली आहे. धन आलं असेल तर विठ्ठलाला म्हटलेलं आहे कशाला पाठवलं धन, आधी तुझ्याकडे कुणी येत नाही आणि माझ्यासारखा एखादा येतो तर तू धन पाठवून मला त्याच्यात गुंतवायला पाहतोस का. परम सावध असावं, पूर्ण झालेला पुरुष देखील अंतरात सावध असतो. विरक्त सावध असावे, विरक्त शुद्ध मार्गे जावे. शुद्ध मार्ग एकच, शुद्ध परमार्थाचा मार्ग, भगवंताकडे नेणारा मार्ग हा शुद्ध मार्ग आहे. त्याच्यावर जरा देखील अशुद्धता चालत नाही. जसं मोठी दुर्बीण असेल आणि लांबचा तारा पाहायचा असेल तर त्या दुर्बिणीमध्ये एखादा जरी धुळीचा कण असला तरी चालत नाही, स्वच्छ करून घ्यावी लागते. तसं शुद्ध असावे आणि शुद्ध मार्गे जावे. विरक्ते झिजवून उरवावे सत्कीर्तीसी. सत्कीर्ती जर उरवायची असेल तर झिजावं लागतं, तन मन धनाने झिजावं लागतं, अखंड झिजावं लागतं. झिजण्याची सुद्धा वेळ ठरलेली नसते की अमुक ते अमुक झिजायचं आहे, इतर वेळेला पुन्हा आपण भोग घ्यायचा असं तसं नसतं, झिजतच असतात. तन मन धनाने चंदमना चंदना परी त्वा झिजावे. पण दुसऱ्याचं अंतःकरण तृप्त करण्यासाठी निवळण्यासाठी चंदन जसं झिजत असतं आणि सुगंध देत असतं तसं हिचं जीवन असतं. विरक्त विरक्त धुंडावे. चहा पिणारा असला तर दुसरा चहा पिणारा बघतो, सिगरेट ओढणारा असला तर सिगरेट ओढणारा, गांजेकस असेल तर गांजेकस कोण आहे ते पाहतो, रेसवाला रेस कोण आहे ते पाहतो. विरक्तानी काय पाहावं, दुसरा विरक्त धुंडावा. सापडत नाही असे गल्लोगल्ली नाहीत विरक्त कुणी, पण त्यांनी बघावं की आपल्या विचाराशी आपल्या बोधाशी जो कोणी जोड देणारा असेल तर बघावा, त्याच्याशीच बोलण्यात असतं. एखादा महापुरुष दुसऱ्या महापुरुषाला भेटण्यात त्याला जो आनंद असतो, अशी काही त्यांच्या भेटी पाहण्याचं भाग्यही मला मिळालं स्वामीजींच्याकडे. असे काही की महापुरुष येऊन गेले, त्या दोघांचा संवाद कसा चालत असे ते डोळ्यांनी पाहता आलं, ऐकताही आलं आणि लक्षात आलं. एका वेगळ्याच पातळीवरती मंडळी जगत असतात, आपल्यासाठी खाली येऊन जगतात. पण आपल्यासारखा जर दुसरा महापुरुष भेटला तर त्यांचा आनंद अत्यंत प्रकर्षाने लक्षात येतो. बाकीच्या माणसांना देखील त्या क्षणापुरता का विना त्या आनंद सागरात ते डुबायला लावतात. म्हणून विरक्त विरक्त धुंडावे, विरक्त साधू ओळखावे, विरक्त मित्र करावे संत योगी सज्जन. त्यांनी मित्र जर कोणी करायचं असेल तर संत योगी सज्जन जे असतील त्यांच्याशी मैत्री करावी. विरक्त करावी पुरश्चरणे, विरक्त फिरावी तीर्थाटने. विरक्त मंडळीने सुद्धा फिरायला सांगितलेलं आहे, पण त्यांचं फिरणं आणि सामान्य मनुष्य फिरतो तो या दोन्हीमध्ये फरक आहे. सामान्य मंडळी जी तीर्थयात्रेला जातात ते बहुतेक वेळेला साईट सीइंग म्हणून जातात किंवा मोफत प्रवास करायला मिळतो म्हणून जात असतात. त्यांच्या ठिकाणी तो भाव असेलच असे नाही, आणि असला तरी सुद्धा जो अपेक्षित संतान आहे तसं नाही. आणि संत जे तीर्थाटन करतात ते स्वतः पूर्ण झालेले असतात आणि इतरांच्या मध्ये तो भाव निर्माण करावा म्हणून ते फिरत असतात. जसे ते नवयोगी फिरत होते, त्यांना विचारलं कोणीतरी तुम्ही का फिरतात, तेव्हा त्यांनी सांगितलं भगवंतानी हे जे विश्व निर्माण केलं आहे ते पावन करण्यासाठी आम्ही फिरत असतो. म्हणजे ही जी संत, ज्ञानेश्वर महाराज देखील गेले, नामदेव देखील पंजाबमध्ये गेले, सगळ्या ठिकाणी फिरून आले. त्यावेळेला त्यांना काही मिळवायचं नसतं, त्यांना जे मिळालेलं असतं ते दुसऱ्यांना वाटण्यासाठी, दुसऱ्यांच्या मध्ये जागृती करण्यासाठी, त्यांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी ते फिरत असतात. म्हणून अशा विरक्त पुरुषांनी फिरावी तीर्थाटने करावी असं म्हटलंय. विरक्त करावी नाना स्थाने परमरमणीय. परमरमणीय स्थान करावी ह्याचा अर्थ त्या ठिकाणी जिथं जिथं जातात तिथं आपण म्हणतोय संतांचं स्थान आहे. या ठिकाणी संतांनी समाधी घेतली किंवा काही काळ इथं राहिले होते. जसं आम्ही नागपूरच्या बाजूला गेलो होतो, रामटेकला गेलो होतो, तेव्हा तिथं तिथे आम्ही त्या डोंगरावर गेलो तेव्हा त्यांनी कोणी कोणी सांगितलं इथं रामचंद्र इथं बसले होते, इथं त्यांचा निवास होता, इथं ठिकाण होतं. याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन बसतात किंवा राहतात वास्तव्य करतात ते ठिकाण परम पवित्र होऊन जातं त्यांच्यात नुसत्या अस्तित्वाने. आणि म्हणून अशी ठिकाणं पवित्र करण्यासाठी ही मंडळी फिरतात. विरक्त उपाधी करावी. विरक्ताने उपाधी करूच नाही, सगळ्यांपासून लांब जाऊन राहावं असं नाहीये. किंबहुना असं झाल्यामुळेच भारतासारख्या देशामध्ये मंडळी अध्यात्मापासून दूर गेलेली आहे. आणि आता जेव्हा ते अध्यात्म परदेशातून येईल कुणाकडून तेव्हा ते इम्पोर्टेड अध्यात्म मग आपण स्वीकारू कदाचित. पण आपल्याकडच्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे ते मानायला आपण तयार नाही असं दिसतं. हल्ली हल्ली ते प्रमाण चांगलं वाढत आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु विरक्त माणसाने लांब न राहता उपाधी करायच्या आहेत, पण त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. विरक्त उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी. दुराशा जडो निदावी कोणी एका विषयी. हे सगळं करत असताना इतरांसाठी काही केलेलं आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी काही करावं अशी दुराशा त्याचा स्पर्श देखील मनाला होऊ देऊ नये. विरक्त असावे अंतरनिष्ठ. अंतरच्या आत त्याच्या ठिकाणी ते दृढ होऊन राहिलेले आहेत. बाहेर जरी ते चार लोकांसारखे वागताना दिसला तरी देखील अंतर्निष्ठ. आणि अंतर्निष्ठांची स्थिती अंतर्ज्ञानाच कळते असं एका ठिकाणी समर्थांनी म्हटलेलं आहे. तसं आत राहायचं आहे आणि बाहेर देहाच्या पातळीवर काम करायचं आहे. विरक्त असावे अंतर्निष्ठ, विरक्त नसावे क्रिया भ्रष्ट. प्रत्येक क्रिया करत असताना कुठेही भ्रष्टता येणार नाही, त्याला दोष लागणार नाही याविषयी सावध असावं. विरक्त न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे. विरक्त जो असेल ना तो स्वाधीन पाहिजे. पराधीन होता कामा नये, कुठल्याच गोष्टीसाठी दुसऱ्याकडे याचना करता कामा नये, दुसऱ्याच्या अधीन होता कामा नये. तुम्ही दुसऱ्याकडून त्या तऱ्हेनं स्वतःसाठी कार्य उभारावं जरूर कार्य उभारावं, कार्यासाठी सर्वांचं सहकार्य घ्यावं, परंतु स्वतःसाठी मात्र काहीही घेऊ नये आणि कोणत्याही बाबतीत पराधीन असू नये. जर पराधीन झालं तर आपल्याकडे कनिष्ठपणा येतो. माणसाने नम्र असावं पण हीन नसावं. तसं नम्रता जरूर असावं, परंतु दुसऱ्याचं आपण जर का काही स्वीकारलं आणि विशेषतः ते जर अयोग्य माणसाकडून स्वीकारलेलं असेल, म्हणून तुम्ही म्हटलाय परिग्रह घेऊ नये कधी असं सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्या भक्तीमध्ये सावध असावं. विरक्त आहे समय जाणावा, कोणती वेळ आहे काय करायचं जाणावं. विरक्त आहे प्रसंग ओळखावा. विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे. परमार्थ करणारा म्हणजे भोळा बावळट भोळसट असा नाही आहे. परमार्थी मनुष्य जास्त चतुर असतो, पण त्याचं चातुर्य हे कल्याणासाठी असतं, स्वार्थासाठी नसतं. आणि म्हणून म्हटलंय त्याने चातुर्य. इथं विरक्त चतुर असावा सर्व प्रकाराने चतुर असावा. विरक्त एक देशी नसावे, एकाच ठिकाणी बसावं असं नाही, कारण समर्थांच्या तऱ्हेनं ते होतं की सर्व ठिकाणी फिरावं. भिक्षा मिशे परिषदी जावे असं त्यांनी म्हटलंय. भिक्षेच्या मिशाने ठिकठिकाणी जावं, लोक शोधावे, देशकार्यासाठी मिळवावे, परमार्थासाठी मिळवावे. तसं एक देशी न राहता ह्या कार्याचा प्रसार करण्यासाठी फिरावे. तर त्यांनी म्हटलंय एका ठिकाणी ब्रह्मांड रामकथा ही ब्रह्मांडापलीकडे न्यावी. स्वतःचं कौतुक सांगण्यासाठी फिरायचं नाही, रामाचं मोठेपण सांगण्यासाठी फिरायचं. म्हणून विरक्त एकदेशी नसावे, विरक्त प्रसंग ओळखावा, विरक्त सर्व अभ्यासावे, सर्वाचा अभ्यास पाहिजे, विरक्त अवघे जाणावे ज्याचे त्या पै. प्रत्येकाला जाणायचं आहे आणि जाणं जाणून त्याचा ह्या कार्यासाठी कसा उपयोग होईल तेही समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाची साधनाही व्हायला पाहिजे आणि कार्यासाठी उपयोगी झाला पाहिजे, या दोन्ही अंगाने पाहिजे. नुसता साधना करतो आहे स्वतः पुरता आहे तेही संतांना, समर्थांसारख्या माधवनाथांसारख्या संतांना मान्य नाही. स्वतःची साधना तर कराच, पण त्याचबरोबर लोकांसाठी करायला पाहिजे. आणि एखादा नुसतंच कार्य करतोय साधनाच करत नाहीये तेही मान्य नाही. हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे. शास्त्राचा अभ्यास पाहिजे, गुरुनी काय सांगितलं त्याप्रमाणे करायला पाहिजे, आपणही ज्ञान करून घ्यायला पाहिजे. कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग दोन्ही जाणावं. याचा अर्थ कशामध्ये प्रवृत्ती असावी आणि कशापासून निवृत्त व्हावं हेही जाणावं. प्रवृत्तींच निवृत्तींच असं भगवद्गीतेचे श्लोक आहे की काय करायला पाहिजे आणि कशापासून निवृत्त व्हायला पाहिजे. विरक्त असावे जगमित्र, नाही तर ते ना एकलकोंडे बसलेले दार बंद करून कुणाला भेटत नाही असं नाही चालणार. विरक्त असावे जगमित्र याचा अर्थ चोवीसही तास तुम्ही लोकांच्याशी गप्पा मारत राहिलात तर साधना होणार नाही. त्याच्यासाठी देखील काही वेळ ठरवला पाहिजे. म्हणून अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित, तोच विचार आहे इथे. विरक्त असावे जगमित्र, विरक्त असावे स्वतंत्र. स्वतंत्र लोकांचं ऐकावं, तथापि आपल्याला जे योग्य वाटते तेच करावं. अनेकांचे विचार घेतात पण तरी देखील त्यांना जे योग्य वाटत असतं त्याप्रमाणे ते करतात. म्हणून विरक्त असावे स्वतंत्र, विरक्त असावे विचित्र बहुगुणी, अनेक गुण असावे. विरक्त असावे विरक्त, मी आता विरक्त आहे किंवा काल हे विरक्त होते, गेल्या वर्षापर्यंत विरक्त होते आणि आता काय झालं असं चालणार नाही. एकदा विरक्त म्हणजे विरक्त, म्हणून ती विरक्ती अखंड राहील याविषयी सावध असावं. म्हणून संत देखील पूर्ण बोध झाल्यावर देखील अखंड सावध असतात, कुठल्याही विषयात गुंतत नाही ना, कुठल्या उपाधीत सापडत नाही ना, हे सारखं बघत असतात. विरक्त असावे विरक्त, विरक्त असावे हरिभक्त. किंबहुना हरिभक्ती जसा जसा करायला लागतो ना तसं तसं तो विरक्त व्हायला लागतो. कारण जी आसक्ती संसारात असते तीच आसक्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवली की तो अनासक्त होतो. म्हणून हरिभक्ती करायला लागला की विरक्ती दिवसेदिवस वाढत जाते. म्हणून विरक्त असावे हरिभक्त, विरक्त असावे नित्य मुक्त अलिप्तपणे. अलिप्त असावं, नित्य मुक्त असावं. विरक्त शास्त्रे धांडोळावी, विरक्त आहे म्हणून शास्त्राचा अभ्यास करावा आणि इतरांना उत्तर द्यावी लागतात, त्यांचं समाधान करावं लागतं, त्यासाठी शास्त्रांचा अभ्यास असावा. विरक्त मते विभांडावी, काही मंडळी जर कुणी परमार्थाच्या विरोधी मत जर काही मांडत असतील तर ते खोडून काढण्याचं सामर्थ्य पाहिजे. विरक्त मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे, बद्ध असेल त्याला मुमुक्षु मार्गाला लावावं आणि मुमुक्षु असेल तर त्याला शुद्ध परमार्थ मार्गावर लावावं. हे काम विरक्तांनी करायचं आहे. विरक्त निंदक वंदावे, निंदकाला देखील वंदावं. त्याचं कारण निंदकाचे घर असावे शेजारी. आपले दोष इतर कुणी दाखवत नाही पण निंदक जर असतील तर ते आपला दोष दाखवतात आणि तसा दोष आपल्याला काढायला मदत होते. निरक्ते निंदक विंदावे किंबहुना त्यांचे आपल्यावर उपकार आहेत असं समजावं, त्यांनी सांगितल्यामुळे आपल्या लक्षात आलं असं समजावं, म्हणून असे निंदक असावे जवळपास. विरक्ते साधक बोधावे, विरक्ते उत्तम गुण घ्यावे आणि अवगुण त्यागावे. सारखं लक्ष पाहिजे आपल्यात काय चुकतंय काढायचं आहे, बरोबर असेल ते घ्यायचं आहे. 80 हे उत्तम लक्षण आहे, ऐकावी एकाग्र मने. सगळे उत्तम लक्षणे सांगितले, किती सांगावं असं समर्थांना वाटतंय, ते एकाग्र मनाने ऐकायचे आहे आणि त्याप्रमाणे घ्यायचं आहे. पण हे असून सुद्धा पुढे काय होतं ते पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी पुढच्या समासात सांगितलेलं आहे, ते आपण घेऊया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीधा मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.